डायरेक्टर्स डायरी 13 ऑगस्टसाठी. जन्मोजन्मीचा सौभाग्याचा अलंकार म्हणजे मंगळसूत्र, विवाहितेचा सर्वात मौल्यवान दागिना आणि म्हणूनच प्राणापलीकडे जपला जाणारा. सौभाग्य, प्रेम आणि सुहृदभाव यांची खूण असलेलं हे सुंदर मंगळसूत्र. हे पतिव्रते, हे मंगलसूत्र माझ्या जीवनाचं कारण आहे, म्हणून सुभगे, हे सूत्र मी तुझ्या गळ्यात बांधतो, त्यामुळे तू 100 वर्षे सुखी जीवन जग, असं म्हणून विवाहविधीमध्ये वर वधूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधतो. गळ्यात मंगळसूत्र आल्यावर स्त्रीच्या चेहऱ्याला एक वेगळंच तेज आणि वेगळीच प्रसन्नता येते. सासरची आणि माहेरची अशा दोन दोन वाट्यांमुळे ती दोन्ही घरं एकमेकांशी जोडते. पण रसिकहो, स्त्रीचं हे सौभाग्याचं लेणं हल्लीच्या काळामध्ये अत्यंत धोक्यात आलंय. 100 वर्ष सुखी जीवन जगायचं तर सोडाच, अहो या मंगळसूत्रानं गळ्याला फास लागायची वेळ आलीय. काय झालं सांगतो, आणि सांगायचं हवंय कशाला, तुम्ही सर्वजण पेपरमध्ये वाचतही असाल. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून स्त्रियांच्या गळ्यातली मंगळसूत्र हिसकावून चोरून नेण्याचे प्रकार खूपच वाढलेले आहेत, आणि पुण्यातच नव्हे तर कुठल्याही शहरात असे प्रकार हे दररोज घडत आहेत. कुणीतरी मोटरसायकल वगैरेवरून जोरात पाठीमागून येतं, मंगळसूत्राला एक हिसडा मारून ते तोडून नेतं आणि पाहता पाहता ती व्यक्ती पसार होते. ती बिचारी बाई क्षणात चक्रावून जाते, गोंधळते आणि घाबरते सुद्धा. पैशाचं नुकसान आणि त्याहीपेक्षा सौभाग्याचा हा दागिना अचानक गायब झाल्यामुळे येणारी अशुभता आणि अस्वस्थता. आता गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तर असे खूप प्रकार झालेले आहेत. एकाकी कमी वर्दळीच्या ठिकाणी असं झालेलं नाही तर भर वस्तीत देखील हे प्रकार झालेले आहेत. अचानक होणाऱ्या या प्रकारांमुळे त्या व्यक्तीला काहीच करता येत नाही. मंगळसूत्राची पैशातली किंमत ही व्यक्तीनुसार बदलत जाते, पण किमान 2 वाट्या तरी सोन्याच्या असतील या समजुतीमुळे ही मंगळसूत्र चोरून नेली जातात. अहो श्रोते हो, एक वेळ पैशानं होणारं नुकसान आपण क्षणभर बाजूला ठेवू, पण न जाणो स्त्रीच्या शरीराला काही चिंताजनक अपाय झाला तर? आणि ते सहज शक्य तशी काही उदाहरणं देखील घडलेली आहेत. परवाच एका बाईचं मंगळसूत्र एका चोरट्यानं इतक्या जोरामध्ये ओढलं की ती बाई अक्षरशः जमिनीवर कोसळली आणि तिला भयानक अशा इजा तिच्या शरीराला झाल्या, म्हणजे जीवावरच बेतलं म्हणा ना. म्हणून मंगळसूत्र हिसकावण्याचे हे प्रकार गंभीरपणे हाताळायला हवेत, आणि असे प्रकार होऊच नयेत म्हणून काय खबरदारी घ्यायची? मित्रांनो, तुम्हाला काही उपाय सुचतो का हो? आता मंगळसूत्रच घालायला नको अशी टोकाची भूमिका कदाचित फारच कमी स्त्रिया घेतील. लग्न होऊन मंगळसूत्र गळ्यात नसणं ही कल्पनाही बहुतेक स्त्रियांना अजिबात पटणार नाही. पारंपरिक चालीरीतींच्या विरुद्ध बंड करायला त्यांचं मन अजिबात तयार होणार नाही. या पळपुट्या चोरांशी मुकाबला करायचं सोडून मंगळसूत्र घालायचं नाही अशी पलायनवादी भूमिका का घ्यायची, असं काहीजणी खडसावून विचारतील. आणि सौभाग्याचा अलंकार माझ्या अंतःकरणावर कोरला गेलेला आहे, त्यामुळे या बाह्य लेण्याची मला गरजच काय, असा पुरोगामी विचारही काहीजणी धाडसानं मांडतील. उपाय कसाही असो, कोणताही असो, या प्रकारांवर काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे. हल्ली खऱ्याची दुनिया राहिली नाही असं माणसांच्या वृत्तीबद्दल अनेक वेळेला काहीजण बोलताना आपण ऐकतो. या अशा प्रकारांमधून ते सिद्धही होते, पण मग दागिने तरी खरे कशाला वापरायचे, नाही का? एकदा का या मंगळसूत्र हिसकावणाऱ्या शूरवीरांना कळलं की 10 मधली 9 मंगळसूत्र ही खोटी बनावट होती, आपलं धाडस फुकट गेलं, तर कदाचित चोरीचा हा प्रकार हळूहळू कमी होत जाईल असं आपलं माझं वैयक्तिक मत आहे बरं का. म्हणजे चोऱ्या शेवटी म्हणायला लागतील काही खरं नाही हो, खऱ्याची दुनिया राहिलेली नाही. भरपूर दागिने अंगावर घालून 4 लोकात मिरवणाऱ्या बायकांवर अनेक प्रसंगी भयानक आपत्ती ओढवलेल्या आहेत. अर्थात एखाद्या विशिष्ट समारंभापुरतं हे मर्यादित असेल, पण रोजचा अंगावरचा किमान एक दागिना म्हणजे मंगळसूत्र सोन्याचंच कशाला हवं मी म्हणतो, खोटं नाही का चालणार? त्यापायी आपला जीव कशाकरता धोक्यात घालायचा? मंगळसूत्र न घालण्याची कल्पना ज्यांना पटण्यासारखी नाही त्यांनी किमान खोटं मंगळसूत्र बाहेर जाताना घातलं तर आपोआपच हे प्रकार कमी होतील. हल्ली असे खोटे मंगळसूत्र घालण्याचे प्रकार आणि पद्धत ही समाजामध्ये रूढ होत चाललेली आहे. मंडळी, गळ्यातलं डोरलं मग सुरक्षित राहील, नाही का?